खंड चौथा प्रकरण तेरावे इंडियन ओपिनियन। अजून आणखी इतर युरोपियनांशी झालेल्या निकट परिचयाचे वर्णन द्यायचे राहिले आहे, पण त्यापूर्वी दोन तीन महत्वाच्या गोष्टींची नोंद करणे अगत्याचे आहे। एक परिचय मात्र येथेच देऊन टाकतो। मिस डीकला ठेवण्यानेच माझे सर्व काम भागण्यासारखे नव्हते। मिस्टर रिच विषयी मी अगोदर लिहिलेलेच आहे। त्यांचा माझा चांगला परिचय होता। ते एका व्यापारी पेढीचे मुनीम होते। तेथून निघून माझ्या हाताखाली आर्टिकल घेण्याची मी त्यांना सूचना केली। ती त्यांना पटली आणि ते माझ्या ऑफिसात रुजू झाले। त्यामुळे माझ्यावरील कामाचा बोजा काहीसा हलका झाला। याच सुमाराला श्रीयुत मदनजीतांनी इंडियन ओपिनियन नावाचे वर्तमानपत्र काढण्याचा बेत केला। माझा सल्ला व मदत मागितली। छापखाना ते चालवितच होते। वर्तमानपत्र काढण्याच्या योजनेत मी सामील झालो। या पत्राचा प्रारंभ 1904 साली झाला। मनसुखलाल नाझर संपादक होते, पण संपादकत्वाचा खरा बोजा माझ्यावरच पडला। माझ्या नशिबी बहुतेक नेहमी दुरूनच वर्तमानपत्राची व्यवस्था चालविण्याचे आलेले आहे। मनसुखलाल नाझर संपादकत्व चालू शकले नसते असे काही नाही। हिंदुस्थानमध्ये ते पुष्कळ वर्तमानपत्रांसाठी लिहित असत, पण दक्षिण आफ्रिकेतील भानगडीच्या प्रश्नांवर मी असताना स्वतंत्र लेख लिहिण्याची त्यांनी हिंमत केली नाही। माझ्या विवेकशक्तीवर त्यांचा परिपूर्ण विश्वास होता। त्यामुळे ज्या ज्या विषयावर लिहिणे जरुरीचे असेल त्यावर लेख लिहून पाठवण्याची जबाबदारी ते माझ्यावर टाकीत। हे पत्र साप्ताहिक होते। आज मितीलाही तसेच आहे। सुरुवातीला तर ते गुजराती, हिंदी, तामिळ व इंग्रजी इतक्या भाषांत निघे, पण मी पाहिले की तामिळ आणि हिंदी हे भाग निव्वळ नावाचेच होते। त्यांनी समाजाची सेवा कसलीच होत नव्हती। हे विभाग ठेवणे मला काहीसे ढोंगीपणाचे वाटले, म्हणून ते विभाग बंद केले। त्याने माझ्या मनाचे समाधान झाले। या वर्तमानपत्रामध्ये मला काही पैसे गुंतवावे लागतील अशी माझी कल्पनाच नव्हती, पण थोडक्याच मुदतीत मी पाहिले की मी पैसे दिल्याखेरीज पत्र चालणे शक्य नाही। मी पत्राचा संपादक नसलो तरी त्यातील लेखाची जबाबदारी माझीच होती हे हिंदी लोकांना व गोऱ्या लोकांना दोघांनाही माहीत झाले होते। पत्र काढलेच नसते तरी ठीक झाले असते, पण काढल्यानंतर बंद पडल्यास ती समाजाच्या दृष्टीने नामुष्कीची गोष्ट आहे व त्यापासून आपल्या समाजाला नुकसान पोचेल असे मला वाटले। मी त्यात पैसे ओतीत गेलो आणि शेवटी शेवटी माझी सर्व शिल्लक त्यातच जाई म्हणायला हरकत नाही। असा एक वेळ मला आठवतो की तेव्हा मला दर महिन्याला 75 पौंड पाठवावे लागत। पण इतक्या वर्षानंतरही मला वाटते की या पत्राने समाजाची सेवा भरपूर बजावली आहे। त्यातून पैसे करण्याचा हेतू कुणाचाही मुळापासून नव्हताच। ते माझ्या हातात असेपर्यंत त्यात झालेले फेरफार जीवनातील फेरफाराचे द्योतक होते। ज्याप्रमाणे सध्या यंग इंडिया आणि नवजीवन ही माझ्या जीवनाच्या अमुक भागाचे काढलेले सार आहे, त्याचप्रमाणे इंडियन ओपिनियनही होते। त्यात मी दर आठवड्याला स्वतःचा आत्मा ओतीत असे। ज्याला मी सत्याग्रह समजत होतो त्याचे स्वरूप समजावून देण्याचा प्रयत्न करीत असे। तुरुंगवासाच्या मुदती सोडून दिल्यास 10 वर्षांतील म्हणजे सन 1914 पर्यंतच्या इंडियन ओपिनियनचा एखादाच अंक असा असेल की ज्यामध्ये मी काहीतरी लिहिलेले नाही, त्यात मी एकही शब्द विचार केल्याशिवाय, तोलल्याशिवाय किंवा कोणाला निव्वळ खुश करण्यासाठी लिहिल्याचे किंवा जाणून बुजून अतिशयोक्ती केल्याचे मला आठवत नाही। मला तरी हे पत्र आत्मसंयमनाच्या अभ्यासाचे साधन झाले होते। टीकाकारांना त्यातून टीकेला साधन थोडेच मिळू शके। मला माहीत आहे की त्यातील लेख असे असत की टीकाकारांनाही आपली लेखणी सांभाळून चालविणे भाग पडे। या वर्तमानपत्राखेरीज सत्याग्रहाचा लढा चालू शकला नसता। वाचकांना ते पत्र आपलेसे वाटे आणि त्यावरून त्यास चळवळीची आणि दक्षिण आफ्रिकेतील लोकांच्या स्थितीची यथार्थ माहिती मिळेल। या वर्तमानपत्राच्याद्वारे विविध मनुष्य स्वभावाचे मला खूप निरीक्षण करायला मिळाले। संपादक व ग्राहक यामध्ये निर्मळ व जिव्हाळ्याचा संबंध बांधण्याचाच प्रयत्न ठेविला असल्यामुळे माझ्यापाशी हृदय खुले करणाऱ्या पत्रांचा ढीक पडत असे। त्यातून तिखट, कडू, मधुर अशा सर्व तऱ्हेची लिखाणे माझ्यापाशी येत। ती वाचायची, विचार करायचा विचारांचे स्पष्ट मुद्दे काढून जबाब लिहायचे, यात मला उत्तम तऱ्हेचे शिक्षण मिळाले. तद्वारे समाजात चालणाऱ्या गोष्टी व विचार मी प्रत्यक्ष कानांनी ऐकत आहे असे मला वाटे. संपादकाची जबाबदारी मला चांगलीच कळून आली आणि समाजातील लोकांवर मला जो ताबा मिळाला त्यामुळे पुढचा लढा शक्य झाला, शोभला आणि त्याला जोर आला. वर्तमानपत्रे सेवाभावानेच चालली पाहिजेत हे इंडियन ओपिनियनच्या पहिल्या महिन्याच्या कारकिर्दीवरूनच माझ्या लक्षात आले. वर्तमानपत्र ही महान शक्ती आहे, पण ज्याप्रमाणे पाण्याचा निरंकुश लोट गावचे गाव बुडवून टाकतो आणि पिकांचा नाश करतो, त्याप्रमाणेच लेखणीची निरंकुश गती हानिकारक होते. हा अंकुश बाहेरून लादण्यात आल्यास तो निरंकुशतेपेक्षाही अधिक घातक ठरतो. आंतरिक अंकुशच लाभदायी होऊ शकणार. ही विचारसरणी खरी असेल तर दुनियेतील कितीशी वर्तमानपत्रे त्यात टिकू शकतील? पण निरुपयोगी वर्तमानपत्रे बंद करण्याची सत्ता कोणाला? कोणी कोणाला निरुपयोगी ठरवायचे? उपयोगी व कुचकामी एकाच वेळी चालणार. ज्याने त्याने आपापल्या पुरती त्यातून निवड करावी.